सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. आज उपासना कार्यक्रमामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण बरे आहात, आनंदात आहात आणि रोजच्या प्रमाणे उपासना कार्यक्रमात भाग घेण्याकरिता तयारीत आहात अशी मला प्रभूमध्ये खात्री आहे. तर श्रोतांनो, आपला अधिक वेळ न घेता मी सर्वप्रथम आपणाकरिता सादर करीत आहे हे एक मधुर गीत. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत परमेश्वर पित्या, पुन्हा एक बार तुझ्या चरणाशी येण्याचा हा सुप्रसंग तू आम्हाला लाभू दिलेला आहेस. आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू. आमचा तू सांभाळ केलास, आमच्या गरजा तू पुरवल्यास. जरी आम्ही चुकलो, तुझ्यापासून दूर गेलो, तुला आम्ही दुखवलं, तरी प्रभू तुझं प्रेम, तुझी कृपा, तुझी दया आमच्यावर सतत तशीच राहिलेली आहे. आज आमची क्षमा कर, आमच्या सर्व पापांना दूर कर प्रभू, आणि आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत आमचा स्वीकार कर. आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल पवित्र प्रभू. आमच्यापैकी अनेक लोक शरीराने दुर्बळ आहेत, आजारी आहेत, तुझ्या स्पर्शाची गरज आहे प्रभू. तू आपल्या पवित्र हाताचा स्पर्श करून प्रत्येकाला आरोग्य पुरेव. अनेक लोक पापामध्ये आहेत, भयंकर असा पापाचा रोग त्यांना जडलेला आहे. अशा सर्वांवर तू दया कर, त्यांच्याशी तू बोल आणि पापी त्या जीवनापासून त्यांना तू परावृत्त कर, त्यांना तू बाहेर काढ आणि त्यांना तू तारणाचा अनुभव प्राप्त होऊ दे. प्रत्येक लहान थोरशु त्यांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि हीच प्रार्थना करीत आहे की स्पष्टपणे आमच्याशी बोल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 30व्या अध्यायाच्या 31 पासून पुढच्या वचनांवर आज आम्ही विचार करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. उत्पत्तीचे पुस्तक 30वा अध्याय 31 आणि 32 वचने सांगतात, लाबान म्हणाला, मी तुला काय देऊ? याकूब म्हणाला, मला काही देऊ नका, माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारित व सांभाळीत राहीन. आज मी आपल्या कळपात फिरून त्यातील मेंढरांपैकी ठिपकेदार, कबऱ्या आणि काळ्या रंगाची मेंढरे, तसेच शेरडांपैकी ठिपकेदार व कबऱ्या रंगाची शेरडे वेगळी काढीन. हेच माझे वेतन. श्रोत्यानो, याचा अर्थ अगदी अस्सल जातीची मेंढरे याकोब लाबानासाठी ठेवणार होता व मिश्र जातीची आपल्यासाठी ठेवणार होता आणि तेच तो वेतन म्हणून स्वीकारणार होता. अर्थात ही सूचना लाबानाला नक्कीच आवडण्यासारखी होती. 33 ते 35 वचने पुढे सांगतात, उद्या आपण माझ्या वेतनाचा हिशोब पाहण्यास आला तर माझ्या प्रामाणिकपणाची आपणालाही साक्ष पटेल. म्हणजे शेरडांपैकी जी ठिपकेदार व कबरी नाहीत व मेंढरांपैकी जी काळी नाहीत अशी काही मजपाशी निघाली तर ती चोरीची समजा. तेव्हा लाबान म्हणाला, ठीक, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊ दे. तेव्हा त्याच दिवशी बांडे व ठिपकेदार एडके, थोडा बहुत पांढरा रंग असलेल्या सर्व ठिपकेदार व कबऱ्या शेळ्या आणि मेंढरांपैकी सगळी काळी मेंढरे ही वेगळी करून लाबानाने आपल्या मुलांच्या हवाली केली. लाबानाची मेंढरे आता याकोबाच्या मेंढरांपासून वेगळी करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या वाढत्या संख्येमुळे घोटाळा होणार नव्हता. पुढे याकोबाने काय युक्ती केली ती पहा. 30वा अध्याय 36 ते 39 वचने, त्याने आपणामध्ये व याकोबामध्ये 3 मजलांचे अंतर ठेवले आणि याकोब लाबानाचे बाकी उरलेले कळप चारित राहिला. मग याकोबाने लिबने, बदाम आणि अम्ब्रोन ह्या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढल्या व त्या सोलून पांढऱ्या पट्ट्या काढल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले. त्या सोललेल्या छड्या त्याने त्या शेळ्यां मेंढ्यांसमोर त्यांच्या पाणी पिण्याच्या पन्हळात व कुंड्यात ठेवल्या. त्या पाणी पिण्यास येत तेव्हा फळत. त्या छड्यांसमोर शेळ्या मेंढ्या फळत आणि त्यास बांडी, ठिपकेदार व कबरी अशी पोरे होत. श्रोत्यानो, त्या काळामध्ये ठिपकेदार प्राण्यांच्या जन्मण्यासाठी जो सर्वसाधारण सराव प्रचलित त्याचाच उपयोग याकोबाने केला. शेळ्या मेंढ्यांच्या फळण्याच्या वेळेस त्यांच्या समोर पाण्याच्या पन्हाळ्यात ठेवलेल्या पांढऱ्या काठ्या त्याने ठेवल्या, त्यामुळे त्यांनी ठिपकेदार पिल्लांना जन्म दिला असे याकोबाचा व त्या काळातल्या लोकांचा चुकीचा समज होता. 40 ते 43 वचने आम्हाला पुढे सांगतात, मग याकोबाने कोकरे वेगळी केली आणि लाबानाच्या कळपात असलेल्या बांड्या व काळ्या मेंढ्यांकडे कळपांची तोंडे केली. त्याने आपले कळप वेगळे केले, लाबानाच्या कळपात ठेवले नाहीत. धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर डोण्यात तो त्या छड्या ठेवी, यासाठी की त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे. मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्यापुढे तो ठेवीत नसे. याप्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या. अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्याने संपादन केले. श्रोत्यानो, याकोबाची ही युक्ती कामी आली असे त्याला आधी वाटले, परंतु पुढच्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळते की यहोवानेच त्याच्या कळपांवर आशीर्वाद पाठवून त्याची उन्नती केली होती. याकोब आता एकटा राहिला नव्हता तर त्याचे एक भले थोरले कुटुंब झाले होते. त्याची पहिली पत्नी लिया हिच्यापासून त्याला 6 मुले व 1 मुलगी झाली आणि त्यांची नावे आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिलेली आहेत. राहेलची दासी बिल्ला हिच्यापासून याकोबाला 2 मुले म्हणजे दान व नप्ताली ही झाली. त्यानंतर लिया दासी जिल्पा हिच्यापासून त्याला गाद व आशेरी ही मुले झाली आणि त्यानंतर राहेलपासून त्याला योसेफ व बन्यामिन ही 2 मुले झाली. एकूण 12 मुले व 1 मुलगी, 2 पत्नी व 2 उपपत्नी आणि पुष्कळ मालमत्ता, एवढा मोठा पसारा आता याकोबाला सांभाळायचा होता. याकोबामध्ये थोडाफार फरक झाला असला तरी अजून त्याचा स्वभाव पूर्णपणे बदललेला नव्हता. आणि तेही साहजिक आहे, कारण माणसाचा जुना दैहिक स्वभाव एकाएकी अचानक बदलू शकत नाही, त्याला पुष्कळ प्रशिक्षणाच्या काळातून जावे लागते. याकोबाला परमेश्वर घडवत होता, त्याला तो तयार करीत होता. याकोबाच्या स्वभावाशी अनेकांचे साधर्म्य आहे आणि अनेक जण त्याच्या विरुद्ध स्वभावाचे म्हणजे साधे सरळ व प्रामाणिक स्वभावाचे आहेत. परंतु कोणीही माणूस असा दावा करू शकत नाही की तो निष्पाप आहे, तो पवित्र आहे. असा दावा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करू शकला, कारण त्याचा जन्म पापविरहित असा झाला होता आणि देवाचा पुत्र म्हणून तो पवित्र व निर्दोष असा होता. तो देवाचा निर्दोष निष्कलंक असा कोकरा होता. बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाने त्याच्याविषयी युहान कृषुभवर्तमान पहिला अध्याय 29 वचनात साक्ष दिली आहे. दुसऱ्या दिवशी त्याने म्हणजे बाप्तिस्मा करणाऱ्या युहानाने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा. पवित्र शास्त्र सांगते श्रोत्यानो की प्रत्येक मानवाने पाप केले आहे. आमच्या पापांची स्थिती फार घृणास्पद आहे. जे बंडखोर इस्रायलाविषयी देवाने म्हटले ते संपूर्ण मानव जातीला लागू पडते. त्यांच्याविषयी येशायाचे पुस्तक 1:4-6 परमेश्वर काय म्हणतो पहा. अहा पापी राष्ट्र, अन्यायाने भारावलेले लोक, दुष्कर्म्यांचे संतान, भ्रष्टाचार करणारी लेकरे, त्यांनी यहोवाला सोडले आहे. इस्रायलाच्या पवित्राला त्यांनी तुच्छ मानले आहे. ती मागे फिरली आहेत. आणखी बंड करून तुम्ही अजून मार का खाता? सगळे मस्तक दुखणाईत आहे, सगळे हृदय रोगी आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत त्यात काही धड नाही. घाय व जखमा व वाहते व्रण आहेत. ती पिळली नाहीत, त्यांना पट्टी बांधली नाही व ती मलमाने नरम केलेली नाहीत. श्रोतांनो, हेच आजच्या बंडखोर अन्यायाने भरलेल्या, अत्याचाराने भरलेल्या व देवाचे शासन भोगणाऱ्या जगाचे चित्र आहे. आणि हे आम्हाला संपूर्ण जगामध्ये आढळते. आज प्रत्येक मानव जो देवापासून दूर गेलेला आहे त्याच्यासाठी देवाचे आमंत्रण आहे की त्याने आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून परमेश्वराकडे यावे आणि पापांची क्षमा प्राप्त करून घ्यावी. पापांची क्षमा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच देऊ शकतो, कारण त्यानेच संपूर्ण मानवजातीच्या पापांकरिता आपला प्राण वधस्तंभावर दिला. आता आपण 31 अध्यायाकडे वळणार आहोत. 31 अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात, नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडिले आहे आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळविली आहे. लाबान पूर्वीप्रमाणे आपणावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडिले. याकोबाचे आता वैयक्तिकरित्या चांगले चालले होते, परंतु लाबानाच्या मुलांना ते पाहवले नाही, कारण याकोब जेव्हा त्यांच्याकडे आला होता तेव्हा तो निर्धन असा आला होता. नंतर त्याच्यामुळे यहोवा देवाने लाबानाला आशीर्वाद दिला, परंतु जेव्हा वेतन म्हणून याकोबाने आपले कळप बाजूला केले आणि त्यांची वाढ देवाच्या आशीर्वादाने झाली तेव्हा लाबानाच्या मुलांना व लाबानाला ते अजिबात आवडले नाही. हे नात्या गोत्यातले हेविदावे किती परिचित वाटतात ना. मला एका गोष्टीचं नवल वाटते श्रोत्यानो, की लाबान व त्याच्या मुलांना माहीत होते की यहोवाने याकोबामुळे त्यांना आशीर्वाद दिला आहे. नंतर तो वेगळा झाल्यावर त्यानेच याकोबाला आशीर्वाद दिला आणि लाबानाने यहोवाने दिलेल्या आशीर्वादाची कबुलीही दिली. तरीही आपल्या मूर्ती सोडून अब्रामाच्या देवाकडे वळण्याची इच्छा त्याच्या मनात व त्याच्या मुलांच्या मनात का निर्माण झाली नाही? त्या उलट याकोबाचा ते हेवा करू लागले. अनेकदा आम्ही मूळ मुद्दाच लक्षात घेत नाही. ज्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. लाबानाने हेच केले. आशीर्वाद देणाऱ्या यहोवाकडे पाहण्याऐवजी त्याच्याकडे नम्रभावाने वळण्याऐवजी तो व त्याची मुले याकोबाचा हेवा करू लागले. आपण वाचले की तो पूर्वी याकोबावर जसा प्रसन्न असे तसा तो आता राहिला नव्हता. साध्या शब्दात सांगायचे तर त्याने आपले तोंड फुगवले होते. याकोबाने याबाबत किती वेळ व काय विचार केला असेल मला माहिती नाही, पण आता त्याची परिस्थिती बिकट होत चालली होती आणि अशा वेळेस देवाने त्याच्या जीवनात हस्तक्षेप केला. तिसरं वचन पहा. परमेश्वराने याकोबास सांगितले, की तू आपल्या पूर्वजांच्या देशी आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझबरोबर असेन. लाबानाकडचा याकोबाचा प्रशिक्षणाचा खडतर परिश्रमाचा अवधी आता संपला होता. आता आणखी लाबान व त्याचे फुगलेले तोंड पाहण्याची गरज याकोबाला नव्हती. देवाने स्वतः त्याला तेथून निघून आपल्या वडिलांच्या देशाला जाण्याचा आदेश दिला. आणि या आदेशातला महत्वाचा भाग म्हणजे परमेश्वराने त्याला म्हटले, मी तुझ्या संगती राहीन. हे देवाचे अभिवचन होते. हे अभिवचन म्हणजे जे काही याकोब करेल त्यामध्ये देवाचे निश्चित स्वरूपाचे मार्गदर्शन व सहाय्य यांचा एक खास शिक्का होते. श्रोत्यांनो, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हे अभिवचन व त्याची पूर्तता याविषयी वाचायला मिळते. आणि विश्वासणाऱ्यांसाठी, समर्पित ख्रिस्ती जीवन जगणाऱ्यांसाठी देवाच्या या विशेष अशा अभिवचनाची त्यांना साथ असते. उदाहरणार्थ, विश्वासणारे जेव्हा कठीण व त्रासदायक परिस्थितीतून जातात तेव्हा देवाचे वचन त्यांना यशायाचे पुस्तक 43 आणि 2 देवाच्या पवित्र समक्षतेचे आश्वासन देऊन सांगते, जेव्हा तू जलातून जाशील तेव्हा मी तुझपाशी असेन, आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस, आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाहीत. प्रिय श्रोत्यांनो, संकटामध्ये ख्रिस्ताची पवित्र समक्षता सोबतीला असणे यापेक्षा अधिक दिलासाची गोष्ट कोणती असू शकते? याकोबाच्या संकटामध्ये त्याला देवाचे मार्गदर्शन प्राप्त झाले आणि त्याच्या समर्थ व पवित्र समक्षतेचे अभिवचनही त्याला मिळाले. आणि ते प्राप्त होताच याकोबाने उशीर लावला नाही. 4 वचन आम्हाला पुढे सांगतं, तेव्हा याकोबाने राहेल व लेया यास निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलाविले. तो या महत्वाच्या निर्णयात आपल्या बायकांनाही सामील करून घेणार होता, कारण त्या त्याच्या बायका असल्या तरी लाबानाच्या मुलीही होत्या व त्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. त्यांना शेतातल्या एकांतामध्ये आपले मनोगत व आपल्या देवाचे मार्गदर्शन याविषयी सांगणे त्याला उचित वाटले. 5 आणि 6 पहा, त्या आल्यावर तो त्यास म्हणाला, तुमच्या बापाच्या चर्रेवरून मी ताडिले की तो पूर्वीप्रमाणे मजवर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव मजबरोबर आहे. मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हास ठाऊक आहे. याकोबाने त्यांच्यासमोर दोन महत्वाचे मुद्दे मांडलेत. एक म्हणजे लाबानाची त्याच्याविषयीची वृत्ती पालटलेली आहे, परंतु त्याचा देव त्याच्या संगती आहे. व दुसरी गोष्ट म्हणजे त्याने आपल्या सासऱ्याची चाकरी अगदी प्रामाणिकपणाने केली. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांनी सहमत होणे भागच होते, कारण ते खरे होते. यानंतर याकोबाने त्यांना आपल्यावर आलेल्या अन्यायाची आठवण करून दिली. 7-9 तो म्हणतो, तरी तुमच्या बापाने मला फसवून 10 माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. त्याने जेव्हा म्हटले की ठिपकेदार शेळ्या तुला वेतन दाखल मिळतील, तेव्हा सर्व कळपास ठिपकेदार पोरे होऊ लागले. त्याने जेव्हा म्हटले की भांड्या बकऱ्या तुझ्या, तेव्हा सर्व कळपास भांडी पोरे होऊ लागले. या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत. याकोबाचे हे सांगणे सत्य होते आणि लाबानाने केलेली फसवणूक अगदी उघड उघड होती. याकोबाने या गोष्टीवर भर दिला की जरी त्यांच्या बापाने त्याला फसवले, जरी त्याने त्याचे वेतन पुन्हा पुन्हा बदलले, जरी त्याने याकोबाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे छळ करून त्याच्यावर अन्याय केला, तरी केवळ यहोवा देवाच्या कृपेने व साह्याने त्याचे काही एक वाईट झाले नाही. उलट त्याने याकोबाचे लाबानापेक्षा भले करून त्याच्यावरील अन्यायाची परतफेड केली. तो म्हणतो, त्याप्रमाणे देवाने तुमच्या बापाची गुरेढोरे काढून ती मला दिली आहेत. लक्षात घ्या की याकोब लाबानाची लबाडी व यहोवाचा चांगुलपणा यावर भर देत आहे. तो आपल्या परिस्थितीला दोष देत नाही किंवा त्याविषयी कुरकुर करीत नाही किंवा आपल्या बायकांजवळ अश्रू ढाळत बसलेला नाही. देवाने त्याला जे मार्गदर्शन केले त्याप्रमाणे आपल्या निर्णयाचे योग्य समर्थन तो आपल्या बायकांसमोर करीत आहे. आणि मगच तो देवाचे स्पष्ट मार्गदर्शन त्याला कसे झाले त्याबाबत त्यांना सांगतो. आता 31:11-12 पहा. 11-12 सांगतात, तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, याकोबा, मी म्हणालो, काय आज्ञा आहे? तो म्हणाला, आपली दृष्टी वर करून पहा. मेंढ्यांवर उडणारे सर्व एडके बांडे ठिपकेदार व करडे आहेत. लाबान तुझशी कसा वर्तत आहे ते मी पाहिले आहे. श्रोतनो, याकोबाच्या यशाचे स्पष्टीकरण या आताच आपण वाचलेल्या वचनांमध्ये दिलेले आहे. वास्तविक देवाचा दूत याकोबाला त्याच्या प्रयत्नांना यश देत होता, कारण त्याच्यावर होत असलेला अन्याय देवाने पाहिला होता. कदाचित आतापर्यंत याकोबाला वाटले असेल की त्याचा देव त्याला विसरला आणि तो त्याच्यामध्ये फारशी रुची घेत नाही, पण तसे नव्हते. याकोबाचा अन्याय पालटून त्याला आशीर्वाद देवच देत होता, आणि आता त्याने याकोबाला आपली जुनी ओळख दिली. 13 वचनात तो याकोबाला म्हणाला, बेथेल येथे तू एका स्तंभास अभ्यंग करून मला नवस केला, तेथला मी देव आहे. आता या देशातून निघून तू आपल्या जन्मभूमीस परत जा. श्रोत्यानो, या 20 वर्षांच्या खडतर जीवन प्रवासात याकोब कदाचित ती रात्र विसरून गेला असेल, किंवा त्या अनुभवाविषयी, त्याच्या सत्यतेविषयी त्याच्या मनात शंका आली असेल, आणि त्या अनुभवावर आणखी विसंबून राहण्यात अर्थ नाही असाही विचार त्याने कधी आपल्या मनाशी केला असेल. आपल्याला आठवतं का की तो आपल्या नवसात बोलला होता की जर देव माझ्या बरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला भाकर व ल्यायला वस्त्र देईल आणि मी आपल्या बापाच्या घरी सुखरूप परत येईन तर यहोवा माझा देव होईल. आणि त्याने स्मारकस्तंभ उभारून त्यावर अभिषेक केला होता. आपण अभ्यासलेल्या याकोबाच्या जीवनाकडे मागे वळून पहा. आपल्या लक्षात येईल की देवाने त्याच्या या अटींमधली प्रत्येक अट पूर्ण केली. तो त्याच्या बरोबर राहिला, त्याने त्याचे त्याच्या मार्गात संरक्षण केले, त्याच्या भौतिक गरजा त्याने भागवल्यात, आणि तो आता त्याला त्याच्या बापाच्या घरी सुखरूप नेण्याविषयी आश्वासन देत आहे. इर्मिया संदेष्टा म्हणतो त्याप्रमाणे देवाचा विश्वासूपणा महान आहे, आणि स्तोत्रकर्ता म्हणतो की सकाळी यहोवाची प्रेमदया स्मरणे व रात्री त्याची सत्यता वाखाणणे चांगले आहे. होय श्रोत्यानो, त्याने याकोबाला दिलेल्या या अभिवचनाला 20 वर्षे लोटले होते, आणि या 20 वर्षांच्या कालावधीत त्याने याकोबाच्या कळत नकळत आपला विश्वासूपणा सिद्ध केला होता. मी परमेश्वराचे आभार मानते, त्याची उपकार स्तुती करते, कारण तो आज काल व उद्या सारखाच आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो अब्रामाचा, इजाकाचा व याकोबाचा देव, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे तुमचा व माझाही देव आहे. आणि त्याने पवित्र शास्त्रातून जी सर्व अभिवचने आम्हाला दिलेली आहेत त्यांच्याविषयी मी निश्चिंत राहू शकते, कारण ज्याने याकोबाशी विश्वासूपणाने वर्तन केले तो माझ्याशीही विश्वासूपणाने वर्तन करेल व अभिवचने माझ्या जीवनामध्ये पूर्ण करेल असे पवित्र शास्त्र मला सांगते. काय आपणालाही त्याच्याविषयी अशीच खात्री आणि असाच विश्वास वाटतो? 14 आणि 15 वचने पहा. तेव्हा राहेल व लेया त्यास म्हणाल्या, आता आमच्या बापाच्या घरी आणखी काही वेगळा वाटा किंवा वतन आम्हासाठी थोडेच ठेवले आहे. त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हास विकून टाकले आहे आणि आमचे धनही खाऊन टाकले आहे. श्रोत्यानो, म्हणतात ना, हातच्या कांकणाला आरसा कशाला. लेया व राहेल या दोघींच्या नजरेतून आपल्या वडिलांचे वागणे सुटले नव्हते. त्याचा कंजूसपणा, त्याने केलेला अन्याय हे फक्त आपल्या पतीपुरता मर्यादित नाही, तर आपणही त्याचे परिणाम भोगत आहोत याची त्यांना जाणीव झालेली होती. आता त्यांना आपल्या बापाविषयी पूर्वीसारखी माया वाटेनाशी झाली होती. लाबानाने आपल्या लोभी स्वभावाने आपल्या मुलींचे वतन काढून घेतले होते. याकोबाने लाबानाविषयी मन मोकळे करताच त्याही त्याच्याशी सहमत झाल्यात. 16 वचन सांगतं, यास्तव देवाने आमच्या बापापासून जे सर्व धन हिरावून घेतले आहे ते आमचे व आमच्या मुलाबाळांचे आहे, तर आता देवाने आपणाला सांगितले आहे तसे करा. आपल्या भौतिक हक्काविषयी आपल्या वडिलांनी आपली फसवणूक केली याची या दोघींनाही जाणीव झाली, व आता त्या याकोबाला देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालण्याच्या निर्णयात साथ देणार होत्या. 17 ते 19 वचने पुढे सांगतात, मग याकोबाने उठून आपले मुलगे व आपल्या बायका यास उंटावर बसविले आणि आपली सर्व जनावरे, धन पदन आरामात मिळविलेली सर्व मालमत्ता घेऊन तो आपला बाप इझाक याचकडे कनान देशी जावयास निघाला. लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करावयास गेला असताना राहिलीने आपल्या बापाच्या तेराफिम गृहदेवता चोरिल्या. याकोबाने तर देवाच्या मार्गदर्शनानुसार पाऊल उचलले व लाबानाला काही सुगावा लागू न देता तो आपल्या कुटुंबासह व कळपासह तेथून निघाला. त्याने आपल्या वडिलांचे घर निर्धन अवस्थेत सोडले होते, पण आता तो एक धनवान माणूस बनला होता. आता त्याला प्रभू परमेश्वराच्या साह्याची खात्री होती. परंतु आपण वाचले की राहिलेने आपल्या बापाच्या गृहदेवतांच्या मूर्ती चोरल्या. राहिलही याकोबावरचा देवाचा आशीर्वाद पाहून फारशी बदलली नव्हती. तिला अजूनही आपल्या बापाच्या गृहदेवतांविषयी आकर्षण व ओढ होती. यहोवा देवाचा प्रगट आशीर्वाद व त्याचे स्पष्ट मार्गदर्शन लाभूनही राहेलच्या विश्वासात काही फरक पडला नव्हता. या तिच्या कृत्यामुळे नंतर आणखी गोंधळ निर्माण होणार होता आणि लाबानाच्या मूर्तीपूजक संस्कृतीचा हा प्रभाव राहेलवर अजूनही होता. नंतर 20 आणि 21 वचने सांगतात, याप्रमाणे याकोबाने आरामी लाबानास फसविले, कारण आपण पळून जात आहो हे त्याने त्यास कळू दिले नाही. मग तो आपले सर्व काही घेऊन पळून गेला. तो उठून फरात नदीपलीकडे गेल्यावर त्याने गिलाद डोंगराकडे जाण्याचा रोख दाखविला. श्रोत्यानो, जोपर्यंत वैयक्तिकरित्या जिवंत व खऱ्या देवाशी आमचा परिचय होत नाही, ख्रिस्त येशू आमच्या जीवनाची एक वास्तवता बनत नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये पूर्ण परिवर्तन होणे अशक्य आहे. श्रोत्यानो, आज जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन हवे आहे, पापांची क्षमा हवी आहे, आपल्याला तारणाचा अनुभव प्राप्त व्हायचा आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचे आहे, तर प्रभू येशू ख्रिस्तच एक मार्ग आहे. आज येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याजवळ या आणि पापांची क्षमा प्राप्त करून घ्या, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून घ्या. परमेश्वर या विषयात आपल्याला मार्गदर्शन पुरो आणि आपल्याला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.